आणि विशेषतः मराठी सिनेमा नाही का, मराठी ऑडियन्स जात नाही थिएटरमध्ये.
बरोबर आहे. अरे भाई मराठी पिक्चर बघितलाच पाहिजे थिएटरमध्ये जाऊन. अरे भाई हिंदी बघा, इंग्लिश पण बघा, मराठी तर बघायला पाहिजे. तिथं मेन गोष्ट आहे भाई, मराठी माणसं मराठी काय आहे भाई, भाई मराठी माणसांनी मराठी पिक्चर बघितलंच पाहिजे. समजलं का तुला हे काय आहे? मराठी माणसांनी मराठी पिक्चर बघितलं पाहिजे. अरे हो बोल, मराठी माणसांनी मराठी पिक्चर बघितलंच पाहिजे. अरे हो बोल बोल.
अरे राव दम राव डोबला.
शिव्या घातल्या का काय?